Raj Thackeray rubbishes allegations of vote for money in Maharashtra Legislative Council polls. Raj Thackeray, the chief of the radical Maharashtra Nav Nirman Sena or MNS, on Saturday rubbished allegations of vote for money by the Hindu right-wing party Shiv Sena during the recent Legislative Council polls in Maharashtra. Thackeray said his priority was to get the suspension of four party deputies revoked.
माझ्या पक्षाचे चार निलंबित आमदार आज जाणं हा सगळ्यात माझ्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. कारण लाखो लोकांनी मतदान करून, मराठी बांधवांनी मतदान करून हे माझे आमदार निवडून दिलेले आहेत. ते कुठल्या तरी क्षुल्लक फालतू गोष्टीवरनं त्यांना निलंबित करणं आणि ते बाहेर राहणं त्या मतदारसंघांवरचा तो अन्याय आहे. ते आमदार माझी तिकडे विधानभवनात जाणं हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी हे उचललेलं पाऊल होतं.
The MNS legislators were suspended in November 2009 for attacking Socialist Samajwadi Party legislator Abu Azmi in the state assembly for not taking oath in Marathi, the state language of Maharashtra. Denying that the MNS struck a deal with ruling Congress party in the recent Legislative Council polls, Thackeray said it was the Shiv Sena that had been opportunistic.
Shiv Sena and Bharatiya Janata Paksha yuti ne mahanagarpalikanchya nivadnuka ladlya ekatra ani Punyamade mahanagarpalikecha nivadnuka sampliyavarti राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर महानगरपालिकेमध्ये बसले. त्याला किती थैल्या मिळाल्या ना. आणि ही जी यादी आहे त्याच्यामध्ये अगदी विधान परिषदेवरती त्या घनश्याम दुबेला पाठवलं होतं, राज्यसभेवरती तुम्हाला त्या मुकेश पटेल आणि प्रितीश नंदी, त्याच्यानंतर असे काही लोक पाठवले जे काही सामाजिक कार्यकर्ते होते, काय अभय बंगाल बरोबर तिकडे काय काम करत होते आदिवासी क्षेत्रात.
The MNS, founded by Raj Thackeray after he walked out of the Shiv Sena led by his uncle Bal Thackeray, has been at the forefront of a sometimes violent protest in Maharashtra against migrants from northern states, particularly Bihar. Sankalp Divya for ANI.